नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी.
नमस्कार, माझे नाव शुभ्रता जगताप. मी बिटर गावात राहते. सावधान पुढे धोका आहे या नाटिकेमध्ये मीराची भूमिका करत आहे.
नमस्कार, मी श्रेयस जगताप. मी बिटर गावात राहतो. सावधान पुढे धोका आहे या नाटिकेत मी रमेश काका यांची भूमिका करतो.
नमस्कार, माझे नाव मुस्कान शेख. मी बिटर गावात राहते. या नाटिकेत मी अनुजाताईची भूमिका करीत आहे.
नमस्कार, माझे नाव गुलनाथ शेख. मी बिटर गावात राहते. सावधान पुढे धोका आहे या नाटिकेमध्ये मी मीराची आई यांची भूमिका करीत आहे.
मीरा बस स्थानकावर उभी आहे.
अरे बाबरे, बस अजून आली नाही. आईला सांगितलं असतं तर कदाचित कोणाला न्यायला पाठवलं असतं.
तेवढ्यात रमेश काका तिथे येतो.
मीरा, सुटली का शाळा? इथं का थांबली आहेस?
अरे रमेश काका, हो शाळा सुटली. बसची वाट बघते पण बस अजून आलीच नाही. तुम्ही इथे कसे काय?
शहरात आलो होतो सामान आणायला. अजूनही काही घ्यायचं आहे, मग गावाकडे जाणार आहे. चल तुला घरी सोडतो.
तुमच्या सोबत?
हो, किती वेळ झाला तुला वाट पाहून. बस कधी येईल सांगता येत नाही. मी आहेच ना. चल.
खरं आहे पण.
तेवढ्यात अनुजा येते.
मीरा, कशाच्या विचारात आहेस?
ताई, रमेश काका म्हणतायत की गावाकडे चालले आहेत. मला पण त्यांच्या सोबत यायला सांगतात.
मीरा, नेहमी लक्षात ठेव, ओळखीच्या लोकांवरही पूर्ण विश्वास ठेवायचा नाही. आपल्या पालकांना न विचारता कोणासोबतही कुठं जायचं नाही.
अरे पण मी फक्त मदत करायचा प्रयत्न करत होतो.
मदत चांगली गोष्ट आहे, पण मुलांनी आपली सुरक्षितता आधी विचारात घ्यायला हवी. आपण लहान मुलांना शिकवतो ना की कोणत्याही व्यक्ती सोबत न जाता आधी पालकांना विचारायचं.
हो ताई, तुम्ही बरोबर म्हणताय. मी घाई करून निर्णय घेऊ नये. मी आधी घरी फोन करून आईला विचारते.
ती मोबाईल वर आईला कॉल करते.
हो मीरा, काय झालं ग?
आई, बस अजून आली नाही. रमेश काका भेटले, ते गावाकडे चालले आहेत आणि मला त्यांच्या सोबत घरी येण्यासाठी सांगत आहेत. मी काय करू?
नाही ग बाळा, तू थांब. कुणाच्याही गाडीत बसायचं नाही. बस लवकरच येईल. काही अडचण आली तर शाळेच्या मॅडमना सांग.
हो आई, समजलं. मी तसंच करेन.
मीरा रमेश काकांकडे पाहते आणि ठामपणे नकार देते.
रमेश काका, मी बसनेच जाईन. आईने सांगितलंय की कोणाच्याही गाडीत बसायचं नाही.
रमेश गोंधळतो आणि तिथून निघून जातो.
ठीक आहे मीरा, मी जातो मग.
हो मीरा, बरं केलंस तू. अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये सावध राहायला हवं.
हो,
हल्ली मुलींना फसवून नेणाऱ्या अनेक घटना घडतात. आपण सतर्क राहायला हवं. कुणावरही सहज विश्वास ठेवू नका आणि कुठेही एकटं जाऊ नका आणि सतर्क राहा. कोणावरही शंका वाटले तर त्वरित मोठ्यांना कळवा.
हो ताई, मी असेच करेन. चला, माझी गाडी आली. मी आता बसनेच जाईन.
मीरा घरी पोहोचते.
काय झालतं ग मीरा?
आई, रमेश काका म्हणत होते मला गावाकडे घेऊन येतील, गाडी भेटत नाही म्हणून.
कधीही कोणावरही जास्त विश्वास ठेवायचा नाही. घरातील मोठ्या व्यक्तींना सांगायचं आणि मगच पुढचा निर्णय घ्यायचा. आणि समज कधी माझा किंवा तुझ्या पप्पांचा फोन बंद आला किंवा लागत नसेल तर त्याच वेळेस पोलिसांशी 112 या नंबरवरती किंवा शाळेतील शिक्षकांशी संपर्क करायचा आणि मगच पुढचा निर्णय घ्यायचा.
हो आई,